गणना प्रकरण 26 मवाब देशात इस्रायल लोकांची शिरगणती। मरी येऊन गेल्यावर परमेश्वर मोशेला आणि हरून याजकाचा मुलगा एलाजार ह्याला म्हणाला, इस्रायलात जे 20 वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्या सर्व इस्रायल लोकांच्या मंडळीची गणती करा। त्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजक हे यरिहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना म्हणाले की मिस्र देशातून मोशे व इस्रायल लोक आले होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही 20 वर्षांच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा। इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन, रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही, हनोख ह्याचे हनोखी कुळ, पल्लू ह्याचे पल्लूवी कुळ, हसरोन ह्याचे हसरोनी कुळ, कर्मी ह्याचे कर्मी कुळ, ही रऊबेनी कुळे, त्यांची गणती केली ती 43,730 भरली। पल्लूचा मुलगा अलियाब, अलियाबचे मुलगे नमुवेल, दाथान व अबिराम, हे दाथान व अबिराम मंडळीतले निवडक पुरुष होते। कोरहाच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा यांनी त्या टोळीस सामील होऊन मोशे व अहरोन यांना विरोध केला होता। ज्या समयी ती 250 पुरुषांची टोळी अग्नीत भस्म होऊन मरण पावली त्या समयी पृथ्वीने आपले तोंड उघडून कोरहाबरोबर त्यांनाही गिळून टाकिले व ते चिन्हादाखल झाले, तरी पण कोरहाचे मुलगे मेले नव्हते। शिमोनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही, नमुवेलाचे नमुवेली कुळ, यामिनाचे यामिनी कुळ, जेरहाचे जेरही कुळ, शौलाचे शौली कुळ, ही शिमोनी कुळे, ह्यांचे 22,200 लोक भरले। गादाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही, सफोनाचे सफोनी कुळ, हग्गीचे हग्गी कुळ, शूनीचे शूनी कुळ, आजनीचे आजनी कुळ, एरीचे एरी कुळ, अरोदाचे अरोदी कुळ, अरेलीचे अरेली कुळ, ही गादी कुळे, ह्यांची गणती केली ती 40,500 भरली। एर व ओनान हे यहुदाचे मुलगे होते, एर व ओनान कनान देशात मरण पावले। यहुदाच्या इतर मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही, शेला ह्याचे शेलानी कुळ, पेरेसाचे पेरेसी कुळ, जेरहाचे जेरही कुळ, पेरेसाच्या वंशजांची कुळे ही, हेस्रोनाचे हेस्रोनी कुळ, हमूलाचे हमुली कुळ, ही यहुदाची कुळे, ह्यांची गणती केली ती 76,500 भरली। इस्साखाराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही, तोला ह्याचे तोलाई कुळ, पुवा ह्याचे पुवी कुळ, याशुबाचे याशुबी कुळ, शिमरोनाचे शिमरोनी कुळ, ही इस्साखाराची कुळे, ह्यांची गणती केली ती 64,300 भरली। जबुलूनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही, सेरेदाचे सेरेदी कुळ, एलोनाचे एलोनी कुळ, याहलेलाचे याहलेली कुळ, ही जबुलूनाची कुळे, ह्यांची गणती केली ती 60,500 भरली। योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांच्यापासून जी कुळे निर्माण झाली तीही, मनश्शेचे वंशज हे, माखिराचे माखिरी कुळ, माखिराला गिलाद झाला, गिलादाचे गिलादी कुळ, गिलादाचे वंशज हे, इयेजेराचे इयेजेरी कुळ, हेलेकाचे हेलेकी कुळ, असरियेलाचे असरियेली कुळ, शेखेमाचे शेखेमी कुळ, शमीदा ह्याचे शमीदाई कुळ व हेफेराचे हेफेरी कुळ। हेफेराचा मुलगा सलाफ हाद ह्याला मुलगे नव्हते, मुली मात्र होत्या, आणि सलाफ हादाच्या मुलींची नावे महला, नोआ, होगला, मिल्का व तिरसा, ही मनश्शेची कुळे, ह्यांची गणती केली ती 52,700 भरली। एफ्राईमाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही, शुथेलाहाचे शुथेलाही कुळ, बेकेराचे बेकेरी कुळ व तहनाचे तहनी कुळ, शुथेलाहाचे वंशज हे, एरानाचे एरानी कुळ, ही एफ्राईमाच्या वंशजांची कुळे, ह्यांची गणती केली ती 32,500 भरली। आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत। बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही बेला ह्याचे बेलाई कुळ, अशबेलाचे अशबेली कुळ, अहिरामाचे अहिरामी कुळ, शफुफामाचे शफुफामी कुळ, हुफामाचे हुफामी कुळ, बेला ह्याचे मुलगे अर्द व नामान हे होते. अर्दाचे अर्दी कुळ, नामानाचे नामानी कुळ, आपापल्या कुळांप्रमाणे हे बन्यामिनाचे वंशज होत. त्यांची गणती केली की 45,600 भरली. दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही शुहामाचे शुहामी कुळ, ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. सगळ्या शुहामी कुळांची गणती केली ती 64,400 भरली. आशेराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही इम्ना ह्याचे इम्नाई कुळ, इश्वीचे इश्वी कुळ, बरिया ह्याचे बरियाई कुळ, बरियाच्या वंशजातल्या हेबेराचे हेबेरी कुळ व मल्कीएलाचे मल्कीएली कुळ. आशेराच्या मुलीचे नाव सेराह होते. ही आशेराच्या मुलांची कुळे, ह्यांची गणती केली ती 53,400 भरली. नफ्तालीच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही यहसेलाचे यहसेली कुळ, गुनीचे गुनी कुळ, येसेराचे येसेरी कुळ व शिल्लेमाचे शिल्लेमी कुळ. ही नफ्तालीची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. ह्यांची गणती केली ती 45,400 भरली. इस्रायल लोकांची गणती झाली ती 601,730 भरली. चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी. परमेश्वर मोशेला म्हणाला, ह्यांच्या लोकसंख्येप्रमाणे देशाचे वतन ह्यांच्यामध्ये द्यावयाचे आहे. अधिक संख्येच्या वंशांना अधिक वाटा द्यावा व कमी संख्येच्या वंशांना कमी वाटा द्यावा. प्रत्येक वंशाला त्याच्या त्याच्या संख्येप्रमाणे वतन द्यावे. पण चिठ्ठ्या टाकून जमीन वाटण्यात यावी. त्यांच्या वाडवडिलांच्या वंशांच्या नावांप्रमाणे त्यांना वाटा मिळावा. ते संख्येने अधिक असोत किंवा कमी असोत, त्यांची वतने चिठ्ठ्या टाकून वाटण्यात यावी. लेव्यांचे घराणे. लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे गिरशोनाचे गिरशोनी कुळ, कहाथाचे कहाथी कुळ व मरारीचे मरारी कुळ. लेव्यांची कुळे लिबनी कुळ, हेब्रोनी कुळ, महली कुळ, मुशी कुळ व कोरही कुळ. कहाथाला अमराम झाला. अमरामाच्या स्त्रीचे नाव योखबेद होते. ही लेवीची मुलगी होती. ती त्याला मिसर देशात झाली होती. तिला अमरामापासून अहरोन व मोशे आणि त्यांची बहीण मिरियाम ही झाली. अहरोनाला नादाब, अबिहू, एलाजार व इथामार हे झाले. नादाब व अबिहू ह्यांनी परमेश्वरासमोर अशास्त्र अग्नी नेला तेव्हा ते ठार झाले. लेव्यांपैकी एक महिन्याचे व त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली ते 23,000 भरले. इस्रायल लोकांबरोबर त्यांची गणती केली नव्हती कारण त्यांना इस्रायल लोकांबरोबर वतन दिले नव्हते. पहिल्या शिरगणतीतले कालेब व यहोशवा मात्र हयात. मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरिहोपाशी यार्देन नदीतीरी इस्रायल लोकांची गणती केली ती इतकी भरली. सिनाय रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्रायल लोकांची गणती केली होती. त्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता. कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता.